नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आयआयटी दिल्लीच्या दिक्षांत सुवाळ्याक संबोधित करतले. ते पदवीधर आनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांवांगडाच 587 पीएचडी संशोधकासयत 3000 परस चड विद्यार्थ्यांक संबोधित करतले. भरती परिक्षेत कथीत अनियमिततायेक लागून आंदोलन करपी विद्यार्थ्यांवांगडा काल झारखंड सरकाराची पयली औपचारीक बसका जाली. भारताचे पाकिस्तानाकडेन आशिल्ले संबंध फकत भय, वैर आणि हिंसाचार मुक्त वातावरणातूच मुखार वचूंक शकतात असे विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगला. भारत आणि श्रीलंका हांणी काल नवी दिल्लीत वीज क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्यांविशी जाल्ले बसकेचो नियाळ घेतलो. आणि भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थान आणि ओडिशात घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आयआयटी दिल्लीच्या 57व्या पदवीदान सुवाळ्याक संबोधित करतले. ते पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांवांगडाच 587 पीएचडी संशोधकासयत 3000 परस चड विद्यार्थ्यांक संबोधित करतले. सोशल मिडियाचेर केल्ल्या एका पोस्टात प्रधानमंत्र्यांनी सांगले की आयआयटी दिल्लीन संशोधन आणि नवकल्पनांच्या क्षेत्रात व्हड योगदान दिला. ह्या संस्थेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांमधी उपस्थित रावपाक ते इच्छुक असात. काल नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेक संबोधित करताना आयआयटी दिल्लीचे संचालक रंजन बॅनर्जी हांणी सांगला की प्रधानमंत्री मोदी प्रेसिडेंट्स गोल्ड मेडल, डिरेक्टर्स गोल्ड मेडल, शंकर दयाल शर्मा गोल्ड मेडल आणि परफेक्ट 10 गोल्ड मेडल्स हे या संस्थेचे महत्वाचे पुरस्कार गुणवंत विद्यार्थ्यांक वितरित करतले. बॅनर्जी हांणी मुखार सांगले की प्रधानमंत्री आयआयटी दिल्लीच्या सोनीपत कॅम्पसात स्थापित केल्ल्या परमप्रज्ञा ह्या एआय आधारित हाय पर्फॉर्मन्स सुपर कम्प्युटिंग सुविधेचे लेगीत उक्तावण करपाचे आसात. भारतान आंतरराष्ट्रीय उदका मार्गांवरवी सुरक्षित आणि बिगर आडखळीची वाहतूक तसेच व्यापाराच्या मुक्त प्रवाहाचं उलो मारला, कारण भारताच्या जहाजांची आणि खलाशांची सुरक्षा आणि रक्षण हाका ताणी व्हड प्राधान्य दिला. नवी दिल्लीत पत्रकारांक माहिती देताना विदेश व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी सांगले की आखाती प्रदेशांतली सगळी भारतीय मिशनां थंयच्या वाहतूक मंत्रालय आणि सागरी प्राधिकरणांकडेन संपर्कात आसात. सेगीत हेल्पलायन चालू आसात, जेणेकरून आधार जाय आशिल्ली कोणूय व्यक्ती तांचे कडेन संपर्क साधू शकतात. नवी दिल्लीन नागरी पायाभूत सुविधा आणि नागरी जहाजां तसेच खलाशांक लक्ष करपा सावन पयस रावपाचो उलो मारला. अमेरिकेच्या प्रस्तावित परदेशी योगदान सुधारणा विधेयकाचेर घेतिल्ल्या आक्षेपाच्या प्रश्नाचेर उलयताना जयस्वाल हांणी सांगले की भारतान हे आक्षेप न्हयकारल्यात आणि तांचे कायदेशीर विषय हे तांचे अंतर्गत विषय असात, ज्याचेर संसदेक निर्णय घेवपाचो अधिकार असा.
While we are coordinated with Ministry of Shipping and local authorities in West Asia in the Gulf region, we continue to call for safe and unimpeded navigation and free flow of commerce through international waterways. We also call upon all parties to refrain from targeting civilian infrastructure and civilians, especially commercial vessels and seafarers.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबईत नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नव्या कार्यालयाचे उक्तावण करतले. गृहमंत्री महाराष्ट्राच्या राज्य नागरी सहकारी बँक महासंघ आणि जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींकडेन लेगीत संवाद साधतले. उपरांत मंत्री शहा बीएसई आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्रात हजर रावतले. नागरी सहकारी बँकांची सायबर सुरक्षा बळकट करपाखातीर ते सुरक्षा ऑपरेशन सेंटरचे उक्तावण करपाचे आसात. झारखंड सरकार आणि आंदोलन करपी विद्यार्थ्यांच्या 10 वांगड्यांची पहिली औपचारिक बसका काल सांजे जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षेच्या झाल्या अनियमिततायेक लागून झाली. सुमार 1.5 वरांच्या बसकेत विद्यार्थ्यांनी भरती परीक्षेत पारदर्शकताय आरोपाची निपक्षपाती चौकशी आणि भरती प्रक्रियेत व्यापक सुधारणा करपाची मागणी परतून दिली. या उलोपात 4 राज्यमंत्री आणि आयुक्त हांणी सरकाराचे प्रतिनिधित्व केले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांक सरकार सकारात्मक पावलां उबारतले असे सांगून बसके वेळार उक्तायल्ले सगळे प्रश्न मुखेलमंत्र्यां मुखार दवरतले असे आश्वासन मंत्रिमंडळान दिला. विद्यार्थ्यांनी ही उलवणी सकारात्मक आशिल्ली असे म्हणा, पूण लेखी निर्णय आणि ठोस कारवाय सुरू जाय मेरेन निषेध चालू उरतलो असे म्हणे. सरकार संवेदनशील असा आणि संवादांतल्यान हो प्रश्न सोडोवपाक कटिबंध असा असे मुखेलमंत्री हेमंत सोरेन हांणी सांगला.
सरकार की ओर से 4 मंत्रियों और विकास आयुक्त ने वार्ता में भाग लिया. मंत्रियों ने छात्रों की मांगों पर सकारात्मक कार्रवाई का भरोसा दिलाते हुए कहा कि वार्ता में उठाए गए सभी मुद्दों से मुख्यमंत्री को अवगत कराया जाएगा. छात्र प्रतिनिधियों ने वार्ता को सकारात्मक बताया, लेकिन स्पष्ट किया कि लिखित निर्णय और मांगों पर ठोस कार्रवाई होने तक धरना और भूख हड़ताल जारी रहेगी। उन्होंने कहा कि यदि 10 अगस्त तक संतोषजनक निर्णय नहीं लिया गया तो पूर्व निर्धारित विधानसभा घेराव कार्यक्रम आयोजित किया जाएगा। इस बीच मुख्यमंत्री हेमंत सोरेन ने कहा कि सरकार छात्रों की समस्याओं के प्रति संवेदनशील है और संवाद के माध्यम से समाधान निकालना चाहती है। महविश रहमान, आकाशवाणी समाचार, रांची।
भारत आणि श्रीलंका हांणी काल नवी दिल्लीत वीज क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्यांविषयी जाल्ले बसकेचो नियाळ घेतलो। हे बसकेत भारतीय शिष्टमंडळाचे फुडारपण केंद्रीय वीज आणि घरां आणि शारी व्यवहार मंत्री मनोहर लाल हांणी केले, जाल्यार श्रीलंकेच्या बंदरा आणि नागरी विमान येरादारी मंत्री आणि ऊर्जा मंत्री अनुरा करुणा थिलाके हांणी श्रीलंकेचे शिष्टमंडळाचे फुडारपण केले। वीज मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण प्रस्तावित भारत श्रीलंका हाय वोल्टेज डिरेक्ट करंट जोडणी सहित चालू आशिल्ल्या द्विपक्षीय उपक्रमांची प्रगतीचो दोनूय मंत्र्यांनी नियाळ घेतलो। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात।
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
आता मुखावेल्यो खबरो। विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी लोकसभेत एका लिखित जापेत सांगला की भारताचे पाकिस्तानाकडेन आशिल्ले संबंध फकत भय वैर आणि हिंसाचार मुक्त वातावरणातूच मुखार वचूंक शकतात। पुलवामा दहशतवादी हल्ल्या उपरांत भारतान पाकिस्तानाक दिल्लो मोस्ट फेवर्ड नेशन दर्जो फाटी घेतलो आणि पाकिस्तानातल्यान येवपी वा थंय निर्यात जावपी सगळ्या म्हालाचेर अबकारी कर 200% चड वाडयला। पुलवामा हल्ल्या उपरांत भारतान सिंधू उदका कबलात स्थगीत दवरप, अटारी चेकपोस्ट बंद करप, विजा मर्यादित करप आणि आपापल्या मिशनामधी राजनैतिक आणि अधिकृत उपस्थिती कमी करप ह्या सारख्यो जायत्यो कारवायो केल्यात। संसदेन सूक्ष्म लहान आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक 2026 मंजूर केला। लोकसभेन ताका मान्यताय दिली। राज्यसभेन सोमारा हे विधेयक मंजूर केले। एमएसएमई मंत्री जितन राम मांझी हांणी सूक्ष्म लहान आणि मध्यम उद्योग विकास कायदो 2006 मधी सुधारणा करपा खातीर काल हे विधेयक मांडिले।
The bill aims to address payment delays and simplify dispute resolution. The legislation provides that every central public sector enterprise must settle all invoices for procurement of goods or services from MSMEs on the trade receivables discounting system. As per the bill, if mediation fails in case of dispute, then the reference for arbitration must be made within 30 days from the date of termination of mediation. It also adds that an award must be made within 90 days from the date of completion of pleadings. The bill provides that if a case has been pending for more than 6 months, at least 50% of the awarded amount must be paid to the supplier.
पंजाबचे राज्यपाल आणि चंडीगढचे प्रशासक गुलाबचंद कटारिया हांणी आवयांक पंजाबातल्या घुबळी वक्ता आडच्या झुजाचे नेतृत्व करपाक प्रोत्साहन दिला। तांणी सांगले की आवय आणि तिच्या भुरग्यांमध्ये आशिल्लो भावनिक संबंध तिका आपल्या भुरग्यांक घुबळी वक्ता सावन पयस दवरपाक प्रोत्साहन दिवपा खातीर सगळ्यात प्रभावी असे बळगे दिता। पंजाब एलआयटी फाउंडेशन आणि चंडीगढ शिक्षण विभागान आयोजित केल्ल्या मदर्स अगेन्स्ट ड्रग्स कार्यशाळेक संबोधित करतना राज्यपालांनी ह्या मोहिमेची संकल्पना मांडली खातीर फाउंडेशनाचे सहसंस्थापक खुशवंत सिंग हांच्या प्रयत्नांची तोखणाय केल्या। भारतीय वेटलिफ्टर तितली मांझी हिने ताशकंद उझबेकिस्तान हांगा सुरू आशिल्ल्या आशियाई युथ आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपात बायलांच्या 45 किलो गटात रुप्या पदक जिखून देशा खातीर प्रभावी सुरवात केल्या। भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थान आणि ओडिशात घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। तसेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उदेंत उत्तर प्रदेश, अस्तंत राजस्थान, उदेंत मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, कोंकण, गोय, आंध्र प्रदेश, केरळम, माहे आणि ईशान्य भारताच्या काय वाठारांनी उटंगराचो पाऊस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला। आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आयआयटी दिल्लीच्या दिक्षांत सुवाळ्याक संबोधित करतले। भरती परिक्षेत कथित अनियमिततायेक लागून आंदोलन करपी विद्यार्थ्यांवांगडा काल झारखंड सरकाराची पहिली औपचारिक बसका झाली। भारताचे पाकिस्तानाकडेन आशिल्ले संबंध फकत भय वैर आणि हिंसाचार मुक्त वातावरणातूच मुखार वचूंक शकता असे विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगला। भारत आणि श्रीलंका हांणी काल नवी दिल्लीत वीज क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्यांविषयी जाल्ले बसकेचो नियाळ घेतलो आणि भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थान आणि ओडिशात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.